आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या दृष्टीनं महत्वाच्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. मराठा आरक्षणावर कायदेशीर मार्ग काढण्याचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. इथेनॉल मिश्रित इंधनाला विरोध करणारी याचिका रद्दबादल. पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला राज्यात पाठिंबा आणि विश्व बॅडमिंटन स्पर्धा पुढील वर्षी दिल्लीमध्ये होणार. आता सविस्तर बातम्या. पुणे शहरातील वाढत्या वाहन संख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचं काल लोकार्पण करण्यात येऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तीन टप्प्यातला सुमारे 2.5 किलोमीटर लांबीचा हा पूल पुण्यातील सर्वात लांब पूल आहे. सिंहगड रस्त्यावरून धायरी, नरे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी तसंच बेंगळुरू मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दररोज लाखो वाहनांची वाहतूक होत असते. या मार्गाच्या एका बाजूला मुठा नदी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असल्यानं पर्यायी रस्ता शक्य नव्हता. पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचं उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या पादचारी पुलाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. या दोन्ही पुलांच्या उपयुक्ततेविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
ट्रॅफिकचं जे काही मॅनेजमेंट आहे ते या पुलामुळे सुकर होणार आहे आणि जो काही एक ट्रॅफिक जॅमचा फटका पडत होता तो दूर होणार आहे. याच्यानं पोल्युशन कमी होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुणेकरांना हा एक अतिशय चांगला अशा प्रकारचा या गणेशोत्सवाच्या काळातला एक उपहार हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि हा फुटब्रिज जो आहे हा देखील एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा फुटब्रिज तयार झालेला आहे. पेठांमधले जे काही आमचे मेट्रोचे सगळे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांच्याकरता तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ही कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे. याच्यामुळे सीमलेसली मेट्रोमध्ये त्यांना ट्रॅव्हल करता येईल आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं ट्रॅफिकचं रेग्युलेशन देखील मोठ्या प्रमाणात होईल.
राज्य सरकार मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करेल. आरक्षण मागणी न्यायालयात टिकेल अशा पद्धतीनं सोडवण्यासाठी सरकार कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी प्रथमदर्शनी निषेध करण्यासाठी परवानगी दिलेल्या अटींचं उल्लंघन केल्याचं उच्च न्यायालयानं नमूद केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कायदेशीर उपायांवर चर्चा करण्यात आल्याचं ते म्हणाले.
जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटीशर्तींचा होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्यासंदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत. जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल. बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला. त्याच्यानंतर काही जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतात या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे. त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे. ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे. त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे.
दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईतले रस्ते आज अखेर मोकळे करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलकांना दिले आहेत. 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या देशभरात अंमलबजावणीला आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. लाखो वाहन मालकांना त्यांच्या वाहनांसाठी डिझाईन केलेलं नाही असं इंधन वापरण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. केंद्र सरकारनं याचिकेला विरोध करताना सांगितलं की E20 इंधन पर्यावरण तसंच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभदायक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी जैवतंत्रज्ञान देशातील प्रत्येक क्षेत्रात पोहोचलं असल्याचं काल नवी दिल्लीत सांगितलं. अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञानाच्या धोरणाला 1 वर्ष झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील जैव अर्थव्यवस्था 2014 $10 अब्ज होती. ती 2024 $165 अब्ज जास्त झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनं स्थापनेपासून गेल्या 8 वर्षांमध्ये 12 कोटींहून अधिक ग्राहक जोडले आहेत. अब्जावधी डिजिटल व्यवहारांवर प्रक्रिया केली आहे आणि देशभरात घरपोच बँकिंग सेवा सक्षम केल्या असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. दळणवळण मंत्रालयानं काल एका निवेदनात सांगितलं की 1,64,000 जास्त टपाल कार्यालयं आणि 1,90,000 अधिक पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या अतुलनीय संपर्काचा लाभ यासाठी होत आहे. भारतातील सामान्य माणसासाठी सर्वात सुलभ परवडणारी आणि विश्वासार्ह बँक म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची 2018 सुरुवात करण्यात आली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना काल भेट देऊन दर्शन घेतलं आणि आरती केली. यावेळी फडणवीस यांचा विविध मंडळांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, सर्वांना सुबुद्धी देवो, सन्मार्गानं चालण्याची प्रेरणा देवो अशी प्रार्थना त्यांनी श्री गणेशाकडे केली. सातारा जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन आणि जलसंपदा रक्षणाचा संदेश देत जिल्हा प्रशासनानं पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी व्यापक नियोजन केलं आहे. ग्रामपंचायतींमध्ये नैसर्गिक तळी आणि जुन्या पडक्या विहिरी तसंच विसर्जन कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे. मूर्ती विसर्जनानंतर त्या कुंभारांकडे सुपूर्द करण्याची व्यवस्था करताना 221 ग्रामपंचायतींनी कुंभारांची यादी तयार केली आहे. निर्माल्याचं व्यवस्थापन करण्यासाठी ट्रॅक्टर, घंटागाड्या आणि कचरा पेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संकलित निर्माल्यापासून जैविक खतं निर्मितीची प्रक्रिया अनेक ग्रामपंचायतींमध्ये राबवली जाणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीनं सुरू करण्यात आलेल्या कृत्रिम कुंड आणि फिरत्या विसर्जन कुंडात काल अखेर अंदाजे 3,000 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मागील वर्षी पीओपीच्या मूर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं होतं. यंदाही असंच सहकार्य करण्याचं आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. गणपतीच्या आगमनानंतर आलेल्या गौरींचं काल अहिल्यानगर जिल्ह्यात पूजन करण्यात आलं. सकाळी थालीपीठाचा नैवेद्य आणि संध्याकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. घरोघरी गौरींसमोर सजावट करण्यात आली होती. गौरींचं आज विसर्जन होणार आहे. सोलापूर जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर धाडी घालून कारवाई केली. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, कलावंत आणि निर्माते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुणे फेस्टिव्हलमध्ये काल आवारा हूं हा गायन, नृत्य आणि संगीताचा भव्य प्रयोग करण्यात आला. तो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानं शासनानं हे मंडळ बरखास्त करून पणन संचालक विकास रसाळ यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी काल आपल्या पदाची सूत्र हाती घेतली. राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यानं 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक पटकावलं. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहन्महाराष्ट्र योग परिषद यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटातील स्पर्धेत धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या योगपटूंनी ही कामगिरी केली. विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि त्याच्या मोबाईल एप्लिकेशनचं उद्घाटन काल मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये करण्यात आलं. पारंपरिक भारतीय दिनदर्शिका या आधुनिक माध्यमातून 189 भाषांमध्ये पाहता येणार आहे. अकोला जिल्ह्यात 28 ऑगस्टला 4 महसूल मंडळाच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यामध्ये पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली असून नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये बॅडमिंटन विश्व स्पर्धेचं नवी दिल्लीत आयोजन करण्यात येणार आहे. पॅरिसमध्ये यावर्षीच्या स्पर्धेच्या समारोप समारंभात बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशननं ही घोषणा केली. 17 वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा भारतात भरणार आहे. जागतिक बॅडमिंटन नकाशावर एक प्रमुख ठिकाण म्हणून भारताचं स्थान यातून अधोरेखित होणार आहे. हवामान. मराठवाड्यात विजा आणि जोराचे वारे यांच्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या दृष्टीनं महत्वाच्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. मराठा आरक्षणावर कायदेशीर मार्ग काढण्याचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. इथेनॉल मिश्रित इंधनाला विरोध करणारी याचिका रद्दबादल. पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला राज्यात पाठिंबा आणि विश्व बॅडमिंटन स्पर्धा पुढील वर्षी दिल्लीमध्ये होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.